आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेत वित्त विधेयकाला मंजुरी तर राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर. विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा. शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी क्लब तयार करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दूध आणि दुग्धोत्पादनामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा करणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंची मैदानी क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी. आता सविस्तर बातम्या. वित्त विधेयक 2025 करदात्यांचा सन्मान जपणारं असून व्यवसाय सुलभतेसाठी करसवलती प्रदान करणारं असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वित्त विधेयक 2025 काल लोकसभेत मंजुरी देण्यात आली त्यावेळी चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री बोलत होत्या. येत्या पावसाळी अधिवेशनात नवीन प्राप्तीकर विधेयक चर्चेला आणलं जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. नव्या करव्यवस्थेअंतर्गत 12 लाख रुपये उत्पन्न असलेल्या करदात्यांनाही शून्य कर भरावा लागणार असून करदात्यांना अभूतपूर्व करसवलत देणारं हे विधेयक असल्याचं सीतारामन यावेळी म्हणाल्या. वित्त विधेयकाबरोबरच लोकसभेत काल बॉयलर विधेयक 2024 मंजुरी देण्यात आली. स्टीम बॉयलरच्या स्फोटांपासून जीवितहानी टाळणं तसंच मालमत्तेचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे. राज्यसभेत हे विधेयक आधीच मंजूर करण्यात आलं आहे. सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर हे विधेयक संसदेत मांडण्यात आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. तत्पूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित निधी न दिल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षांनी लोकसभेत निदर्शनं केली. राज्यसभेत काल राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला बळकटी देणारं आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 मंजुरी देण्यात आली. राज्यसभेत आवाजी मतदानानं विधेयक मंजूर करण्यात आलं. लोकसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्ती व्यवस्थापन निधी वितरणात पारदर्शकता आहे असं सांगून कोणत्याही राज्यांबाबत भेदभाव केल्याचे आरोप फेटाळून लावले. देशातल्या रस्ते अपघातात 60% अधिक मृत्यू 18 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये होत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. अपघातांमुळे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाचं 3% नुकसान होत असल्याचंही गडकरी म्हणाले. दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे आयोजित रस्ता सुरक्षेसाठी तंत्रज्ञान हस्तक्षेप अमेरिका भारत भागीदारी या चर्चेत ते बोलत होते. वाहतूक नियम आणि कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी शाळांनी अभ्यासक्रमात रस्ते सुरक्षितता शिक्षण समाविष्ट करावं असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. विधिमंडळात काल दोन्ही सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली. राज्यात हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबतच्या विरोधकांच्या आरोपांना फडणवीस यांनी उत्तर दिलं. शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी क्लब तयार करण्यात येणार असल्याचं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये अँटी नार्कोटिक क्लब तयार करायचे की ज्याच्यामध्ये मुलंच पुढाकार घेतील आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतील आणि या क्लबच्या माध्यमातून इंटेलिजन्स देखील आम्ही जमा करू. या क्लबशी पोलीस संपर्कात राहतील त्यामुळे त्यांची नावं न येता जर कोणी सेवन करत असेल तर त्याला कुठे मिळत आहे, कॉलेज किंवा शाळेच्या आसपास अशा प्रकारचे ड्रग्ज मिळत आहेत का, अशा प्रकारची सगळी माहिती त्याच्या माध्यमातून मिळेल आणि शिक्षण विभाग आणि जे विभाग शाळा चालवतात किंवा कॉलेजेस चालवतात अशा सगळ्यांना याच्यामध्ये एकत्रितपणे इन्वॉल्व्ह करून विशेषतः शाळेचे आणि कॉलेजचे मुलं हे या मोहिमेचा भाग होतील अशा प्रकारची एक मोठी मोहीम आम्ही हातामध्ये घेतो.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात शहरांमधल्या नद्यांच्या पूरपातळीसंदर्भातल्या निळ्या आणि लाल रेषांचं तातडीनं पुन्हा सर्वेक्षण करण्याचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिलं. या रेषेत येणाऱ्या जमिनीवर अवैधरित्या विकासकामांची परवानगी दिली असेल तर ती रद्द करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. मुंबईच्या किनारा नियंत्रण तसंच अविकसित विभागात बेकायदेशीरपणे केलेल्या 267 बांधकामांविरोधात महापालिकेच्या वतीनं तातडीनं कारवाई करून ती पाडली जातील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असल्याचा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. कोकणात रायगडमधल्या रेवसपासून सिंधुदुर्गातल्या रेड्डीपर्यंतच्या 523 किलोमीटरच्या सागरी महामार्गाचं नूतनीकरण करून हा मार्ग चौपदरी ग्रीनफील्ड मार्ग तयार करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. हे काम येत्या 3 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. बोरगाव हुजूर ते मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक मोबदला देण्याचा विचार असून 2 एप्रिलच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. राज्यघटनेचं अधिष्ठान लाभल्यामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम झाली आहे असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलं. भारताच्या राज्यघटनेची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर काल विधान परिषदेत चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते. राज्यघटनेच्या आधारे प्रगतीचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्यं लोकशाहीत महत्वाची असून आपली लोकशाही ही जगासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलं. विधानसभेच्या उपाध्यक्षपदाच्या आज होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. बनसोडे यांचा एकट्याचा अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याची चिन्ह असून त्याची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. दूध आणि दुग्धोत्पादनामध्ये होणाऱ्या भेसळीची बाब गंभीर असून अशा प्रकारची भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. या सुधारणांसंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी काल दिले. दूध भेसळीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. दुधातील भेसळ तपासण्यासाठी प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा तातडीनं सुरू करावी. पनीरमध्ये अॅनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. भेसळीसंदर्भात जनतेला तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करावा तसंच पोर्टल विकसित करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अहिल्यानगर जिल्ह्यातील हवालदार रामदास बढे यांना जम्मू काश्मीरमध्ये तंगधर जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना काल वीरमरण प्राप्त झालं. त्यांच्या पार्थिव देहावर संगमनेर तालुक्यात मेंढवण या त्यांच्या मूळ गावी आज दुपारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत 14 सुवर्णपदकांसह 36 पदकं पटकावली आहेत. यात मैदानी स्पर्धांमधल्या 10 सुवर्णपदकांचा समावेश आहे. भालाफेकमध्ये F13 या प्रकारात प्रतीक पाटीलनं कांस्यपदक तर कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिनं महिलांच्या गोळाफेकमध्ये रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या F56 प्रकारात मीना पिंगाने हिने थाळीफेकमध्ये 3रं स्थान मिळवलं. राजश्री कासदेकर हिनं भालाफेकमध्ये कांस्यपदक प्राप्त केलं. रत्नागिरी जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस झाला तर पेठ वडगाव परिसरात 2 तास गारांचा पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात मिरज आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. सातारा जिल्ह्यात सातारा आणि जावळी तालुक्यातल्या काही गावातही काल पावसानं हजेरी लावली. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभेत वित्त विधेयकाला मंजुरी तर राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर. विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा. शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी क्लब तयार करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दूध आणि दुग्धोत्पादनामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा करणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंची मैदानी क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.